चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हलमोह शांतये कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर संत। ओम तत्सद इति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा। सत्रव्या अध्यायातल्या ओम तत्सद या ब्रह्मनामाच्या विनियोगाबद्दल आपलं निरूपण चाललेलं आहे। विष्णोः स्मरण या नवविधा भक्तीतल्या नामस्मरण भक्तीविषयी आपण पाहतो आहोत। त्याच्यामध्ये त्याच्या अंतर्गत ज्ञानेश्वरीमध्ये ज्या ज्या ठिकाणी विष्णोः स्मरण नामस्मरण याच्याबद्दल आलेलं आहे ते सर्व आपण पाहतो आहोत। त्याच्यातला हा शेवटचा भाग ओम तत्सत हे जे ब्रह्मनाम आहे त्या ब्रह्मनामाचं निरूपण मागच्या रविवारपासून आपण सुरू केलं। ओम हे ब्रह्मनाम आहे। ये प्रकृती पुरुष दोन्ही निपजली जयाचा अमन मनी तो पितामह त्रिभुवनी विश्वाचा मी पै ब्रह्म बीजा जाहला अंकुरु घोष ध्वनी नादाकारू तयाचे भवन जो ओंकारू तोही मीची जया ओंकाराची ए कुशी अक्षरे होती अ उ म कारेशी जिये उपजत वेदेसी उठली तिन्ही। ज्ञानेश्वर महाराजांनी नवव्या अध्यायामध्ये या ओंकाराचं वर्णन करत असताना ब्रह्म बीजाला जणू अंकुर फुटला तो अंकुर प्रथम घोष मग ध्वनी आणि मग नाद अशा आकारांनी प्रतीत झाला असं म्हटलं। निर्गुण निराकार अक्षर अव्यक्त असं जे मूळ तत्व परमात्म तत्व ते सर्व शक्तिमान असं आहे। त्या तत्वापासूनच विश्व निर्माण झालं म्हणून ते तत्व एका तऱ्हेने विश्व निर्माता असं आहे। त्या तत्वाच्या ठिकाणी निर्माण झालेलं स्फुरण म्हणजे ओंकार आहे। जणू त्या तत्वाला अंकुर फुटला। बीज म्हणजे शक्ती। जसं सर्व वटत्वाची शक्ती त्या एका बीजामध्ये असते, एका मोठ्या वृक्षाची शक्ती एका बीजामध्ये असते, तसं व्यापक परमात्म तत्व ब्रह्मबीजाच्या नामानी ओंकाराच्या रूपानी प्रगट झालं। ब्रह्म बीजा जाहला अंकुरु घोष ध्वनी नादाकारू आणि प्रथम घोष निर्माण झाला। हा जो घोष ही जी गोष्ट आहे एका ठिकाणी भगवंतांनी अर्जुनाशी संभाषण केल्यानंतर अर्जुनाला असं वाटलं की भगवंतांचं बोलणं घो करत कानावर आलं असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे। प्र प्रथम घोष निर्माण झाला ब्रह्मबीजाच्या ठिकाणी आणि त्या घोषाला एक विशिष्ट ध्वनी प्राप्त झाला. मग त्याच्यामध्ये एक नाद देखील निर्माण झाला. अशा प्रकारे प्रथम घोष, मग ध्वनी, मग नाद, या तऱ्हेने ओंकार निर्माण झाला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि त्याला एक नाव ठेवलं गेलं, ते नाव म्हणजे ओंकार. ओंकार हा कोणत्याच भाषेतला शब्द नाहीये, हा मराठी भाषेतला शब्द नाहीये, पण संस्कृत भाषेतला देखील शब्द नाहीये. हा निसर्गातून होणारा सहज शब्द आहे. हा कावळा ओरडतोय, ऐका. तुम्हाला तो ओंकार स्पष्ट लक्षात येईल. हा निसर्गातला ध्वनी आहे. सहज निर्माण झालेला जो ध्वनी आहे तो ध्वनी ओंकाराच्या स्वरूपामध्ये असतो. मी एका ठिकाणी प्रवचनासाठी गेलो होतो, तिथं उतरलो होतो. माझी उतरण्याची सोय वरच्या मजल्यावर वर असलेल्या खोलीत केली ती. मी आणि आरके शेठ आम्ही दोघंच बरोबर होतो. रात्री आम्हाला जाग आली तर असा वाऱ्याचा घू असा आवाज एक प्रकारे येत होता. खरी जाग आली की इतक्या रात्री आणि विशेष उकडत नसताना पंखा का फिरतो आहे म्हणून आम्हाला जाग आली. दोघांनाही साधारण सारखीच जाग आली. पाहिलं तर पंख्याची बटणं लावलेली होती. त्या व्हेंटिलेटरमधून शिवनेरीच्या पायथ्याशी आम्ही उतरलेले होतो. तिथून जो वाऱ्याचा झोत येत होता त्यांनी पूर्ण वेगानी पंख आपण फिरू त्याच्यापेक्षाही वेगानी पंखा फिरत होता. फक्त व्हेंटिलेटर उघडे होते आणि मधूनच असा घू असा एक आवाज येत असे, तर तो आवाज ओंकारासारखा होता. निसर्गामध्ये असणारा जो सहज आवाज आहे तो सहज आवाज ओंकाराचाच आहे. जेव्हा अव्यक्त परमात्मा विश्व बनलं तेव्हा हा ओंकारच निर्माण झाला किंवा ओंकार प्रतीत झाला. त्याला आम्ही ओम असं नाव दिलं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अनादि परब्रह्म जे जगदादि विश्राम धाम तयाचे एक नाम त्रिधापयी असे, ते कीर अनाम अजाती परी अवर्गाची ये राती माझी ओळखाया श्रुती खूण केली. वस्तुत परमात्मा अनाम आणि अनुत्पन्न, पण अविद्येमध्ये सापडलेल्या आपल्यासारख्या सगळ्या मंडळींना ओळखण्यासाठी म्हणून श्रुतींनी, उपनिषदांनी, मोठ्या कृपाळूपणांनी ज्याचा निर्देश केला तो हा ओंकार. उपजलिया बाळकासी नाम नाही तयासी, ठेविलेनी नामेसी ओ देत उठी. जन्म होताना जसं नाम घेऊन जन्म होत नाही, नंतर नाव ठेवलं जातं. वडिलांना वेळ नाहीये, रजा मिळत नाहीये, म्हणून बाराव्या दिवशी देखील बारसं होत नाही. तीन महिन्यांनी, चार महिन्यांनी देखील कधी कधी बारसं होतं. त्याला नाम नसतं आणि जे नाव ठेवते त्याचं नाव होतं. तसं वस्तुतः अनामी असलेला परमात्मा त्याचा निर्देश या ओम नावानी केला गेला आणि ते त्याचं नाव झालं. ब्रह्माचा अबोला फिटावा अद्वैतत्वे तो भेटावा ऐसा मंत्रु देखिला कणवा वेदे बापा. या ठिकाणी सर्व ज्ञानेश्वरीमध्ये ओंकाराच्या संबंधी ब्रह्मनाम म्हणजे ओंकार, दुसरं नाम सांगितलेलं नाहीये. एका ठिकाणी मात्र मोठ्या कृपाळूपणानी कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती असं म्हटलेलं आहे. पण गीतोक्त नाम हे ओंकार असंच आहे, कारण कृष्ण हे नाव गीतेचं प्रवक्ता आहे, गीतेनंतर निर्माण झालं. उपनिषदांमध्ये असलेलं नाम म्हणजे ओंकारच आहे, त्यामुळं गीता देखील नाम म्हणजे ओंकाराबद्दल बोलते. या ठिकाणी सगळी भगवद्गीता संपत आलेली आहे, 17व्या अध्यायाचा शेवट चाललेला आहे. त्या ठिकाणी या नामाचा खरा खुलासा भगवंत करताना नामाचा विनियोग सांगतात. मी तुम्हाला मागच्या वेळेला म्हटलेलं होतं की विनियोग महत्वाचा आहे, जसं ध्यानामध्ये अनुशासन महत्वाचं आहे तसं नामामध्ये विनियोग महत्वाचा आहे. विनियोगाशिवाय घेतलेलं जे नाम आहे ते नाम तितकं प्रतिफळत नाही, कामाला येत नाही. त्या तऱ्हेने विनियोग हे नामाचं अनुशासनच समजा. विनियोगामुळे जर काही होत असेल, विनियोग याचा अर्थ मागच्या वेळेला मी सांगितला, नाम घेत असताना समजून एका विशिष्ट भावनेने नाम घेणं म्हणजे नामाचा विनियोग करणं. या विनियोगामुळे जर काही होत असेल तर आपल्या मनावर परिणाम होतो, बुद्धीवर परिणाम होतो, चित्तावर परिणाम होतो, अंतःकरणावर परिणाम होतो. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, अशा करता जळतात की पाप पुण्याची भावना ज्या मनामध्ये चित्तामध्ये अंतःकरणामध्ये असते ते अंतःकरणच बदलतं, चित्तच बदलतं, मनच बदलतं, बुद्धीच बदलते. तिथं ट्रान्सफॉर्मेशन आवश्यक आहे, आणि तिथं जर ट्रान्सफॉर्मेशन झालं नाही माणसाच्या अंतर्व्यक्तीमध्ये तर कितीही केलेल्या साधनेचा काही उपयोग होत नाही, काहीच उपयोग होत नाही. मन बदलणं आवश्यक आहे, बुद्धी बदलणं आवश्यक आहे. असेल बुद्धी सुरुवातीला संसारावर विश्वास ठेवणारी असेल, पण हळूहळू ती बदलत बदलत परमात्म्यावर विश्वास ठेवणारी सूक्ष्म अग्र अशी होते. उपनिषद म्हणतात ना, दृश्यते तू अग्र या बुद्ध्या सूक्ष्म या सूक्ष्मदर्शीभी. अशी अग्र बुद्धी होणं अपेक्षित आहे साधनेनी, नामानी मन निर्मळ होणं अपेक्षित आहे. गंगे ऐसे निर्मळ मन अपेक्षित आहे, अंतःकरण देखील शुद्ध होणं अपेक्षित आहे. चित्तामध्ये जे चिंतन आहे ते सर्वसाधारणपणाने विषयाचं चिंतन असतं. आपण पहा, सर्वसाधारणपणाने कुठेही जाऊन बसा, बोलणं चालणं पहा, तर विषयाच्या संदर्भात बोलत असतात. याचं कारण चित्त विषयांनी ग्रासलेलं असतं. तुकाराम महाराज म्हणतात, चित्ती बैसले चिंतन नारायण नारायण. अशा प्रकारचं जर चिंतन चित्तामध्ये बसलं आणि ते अपेक्षित आहे नामानी, म्हणून नामानी अंतर्व्यक्तीमध्ये बदल होतो. अंतर्व्यक्तीमध्ये बदल झाल्यामुळे निर्णय घेण्याची जी आतली शक्यता असते, क्षमता असते, तिच्यावर परिणाम होतो. तुम्हाला अनुभव आला असेल की तुम्ही एका ठिकाणी मैत्री केलेली आहे आणि मग कालांतराने ती मैत्री नाहीशी होते. उलट मित्राचाच शत्रू होण्याची शक्यता देखील निर्माण होते. असं घडतं, कधी कधी असं घडतं, मित्र शत्रू होतो. ज्याला काही तुमच्याशी संबंध नाही तो तुमचा शत्रूही होत नाही, पण जो मित्र असतो तो कालांतराने कदाचित तुमचा शत्रू होतो. तेव्हा तुम्ही असं म्हणता की माझी निवडच चुकली. आणि मग नंतर तुम्ही परत कोणाशी तरी मैत्री करता आणि ती मैत्री देखील शत्रुत्वाकडे जाते. मानसशास्त्र असं सांगतं की तुमच्या आत निर्णय घ्यायला जो बसलेला असतो तो त्याच त्याच व्यक्तींची पुन्हा पुन्हा निवड करत असतो मित्राकरता. म्हणून तुम्ही वेगळ्या गोष्टी मित्र म्हणून निवडू शकत नाही,
परत त्यांचीच निवड करता आणि तो तुम्हाला कालांतराने परत तसाच धोका देतो। तुमच्या आत जी निर्णय घेण्याची क्षमता शक्यता आहे ती शक्यता तुम्ही जसे आहात तशीच राहते, त्याच्यामध्ये फरक पडत नाही, वर्षानुवर्ष फरक पडत नाही, जीवनाच्या अंतापर्यंत फरक पडत नाही। हा फरक साधनेनी पडतो। नामाच्या विनियोगाने अंतर्बाह्य बदल निर्माण होतो। रामकृष्ण म्हणत असत ना की जसे उकडलेले कांदे बटाटे तसं मऊ अंतःकरण, कोमल अंतःकरण व्हायला पाहिजे जर नाम घेत असेल तर। आधी कडक असतं, टफ असतं, कितीतरी वेळेला आपल्या मुलांसमोर देखील, म्हणजे आतून आपली भूमिका चुकली हे माहीत असताना देखील आपण आपला कडकपणा सोडत नाही, आपल्या पत्नीसमोर आपण आपला कडकपणा सोडत नाही, परत त्याच निर्णयाला येतो, परत कठोर वागतो। बाहेर देखील आपण सोडत नाही, आपल्या हाताखालची मंडळी असतात त्यांचं बरोबर असतं बऱ्याच वेळेला, कधी कधी बरोबर असतं, प्रत्येक वेळेला आपलं बरोबर असतं असंही नसतं, पण वेळ आली की आपण आपला कडकपणा सोडत नाही। याचं कारण आंतरव्यक्तीत बदल होण्याची कोणतीच व्यवस्था आमच्या ठिकाणी नाही, ती तशाच पद्धतीने परत वर येते। नामस्मरणाच्या विनियोगाने याच्यात अंतर्बाह्य बदल होणं अपेक्षित आहे। म्हणून आपलं जे जीवन आहे ते जीवन आपण निर्माण केलेलं आहे आणि त्याला आपण जबाबदार आहोत, दुसरा कोणीही नाही। एका घरातून एक मुलगा सरळ शिकत जातो आणि त्याचाच दुसरा भाऊ म्हणावा इतका शिकत नाही, ही व्यवस्था त्या दोघांच्याही आतच निर्माण झालेली असते, बाहेरची कोणतीही परिस्थिती जबाबदार नसते, दोघांनाही सारखंच वातावरण असतं, सारख्याच फॅसिलिटीज दिलेल्या असतात, तरी देखील आंतरव्यवस्थेनेच मनुष्य चालत असतो। अशा प्रकारे न कळत आपणच आपल्या असलेल्या स्थितीला एक प्रकारे सहकार्य करत असतो। जे सहकार्य असतं ते आतून असतं आणि आपलं स्वतःच असतं। मागच्या वेळेला मी म्हटलं की जर हे आपलंच सहकार्य संसाराकडं नेणारं आपल्याला जर तोडायचं असेल तर प्रथम म्हणजे आपल्या सगळ्या गुण अवगुण त्यामुळे झालेली परिस्थिती याला आपण जबाबदार आहोत हे समजलं तर पाहिजे। कृष्णमूर्ती शब्द वापरतात ना, टू अंडरस्टँड, समजलं पाहिजे की आपणच याला जबाबदार आहोत। सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परे ददाती इति कुबुद्धिरेषा। तुमचं सुख तुम्ही मिळवलेलं असतं, तुमचं दुःख तुम्ही मिळवलेलं असतं, आणि एवढं समजल्यानंतर निम्मी दुःख निम्म्याहून अधिक दुःख कमी होऊन जातील, कटकटी कमी होऊन जातील, पण उरलेल्या ज्या आहेत त्या मात्र तुमच्या आंतरव्यक्तीत बदल झाला तरच बदलतील। आणि या आंतरव्यक्तीमध्ये बदल घडण्याकरता म्हणून नामाचा विनियोग इथं सांगितलेला आहे। ध्यान आणि नाम याच्याशिवाय हे होत नाही। ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये सर्वात प्रथम लक्षात घ्यायचं आहे की सर्व क्रियांच्या दरम्यान एक शून्य असतं, सर्व क्रियांच्या दरम्यान। आपल्या चालण्याच्या मध्ये एक शून्य असतं, एक क्षण असा असतो की तुम्ही पुढे जात नाही, पावलं टाकत असताना आणि मग पुढे जाता, पाऊल टेकवता शून्य होता आणि पुढे जाता, शून्य असतं। तुमचं पाहणं देखील शास्त्रज्ञ असं म्हणतात की पाहण्याच्या दरम्यान देखील नेहमी एक शून्य असतं, शून्याशिवाय कधीही तुम्ही पाहत नाही, फक्त तुम्हाला ते माहीत नसतं, तुमचा मेंदू सलग पाहत नाही, डोळे पाहत असताना आणि डोळ्यांच्या अंगानी पाहण्याची क्रिया चालू असताना मध्ये काही सेकंद गेल्यानंतर थोड्या काळाकरता फ्रॅक्शन ऑफ सेकंद मेंदू पाहण्याची गोष्ट सोडून देतो आणि मग परत पाहायला सुरुवात करतो, पण आपल्या नेत्रपटलावर जी प्रतिमा उमटलेली असते आणि त्याची जी स्मृती असते त्यामुळं आपण सातत्याने पाहतो असा आपल्याला भास होत असतो. सिनेमा दाखवतात की नाही तेच तंत्र आहे. एक फिल्म, दुसरी फिल्म, तिसरी फिल्म जर तुम्हाला एक एक तुकडा दाखवायला लागला कोणी तर तुम्ही वैतागून जाल. नुसता इथं असलेला हात असा करण्याच्या करता म्हणून 10 चित्र निघून जातील, कारण प्रत्येक वेळेला एक शून्य आहे, ते शून्य त्या फिल्ममध्ये समजतं. तसंच तुमच्या श्वासांमध्ये देखील एक शून्य आहे. श्वास घेतल्यानंतर लगेच तुम्ही सोडत नाही, त्याची शून्य स्थिती होते आणि मग तुम्ही श्वास सोडता. श्वास सोडल्यानंतर लगेच तुम्ही घेत नाही, एक शून्य मध्ये येतं आणि मग श्वास घेतला जातो. अशा प्रकारे प्रथम शून्याचं ज्ञान होणं आवश्यक असतं. आणि मग विचारांकडे साक्षीत्वानी पाहायला म्हणजे ध्यानाला बसायला तुम्ही सुरुवात केली आणि विचारांना जर प्रतिसाद दिला नाही तर वृत्ती नाहीशी होते. आपले विचार म्हणजे एक वृत्ती, दुसरी, तिसरी, चौथी, अशा पद्धतीने वृत्तींची साखळी आहे. वृत्तीचा पूर्वार्ध, मध्य आणि वृत्तीचा उत्तरार्ध झाल्यानंतर वृत्ती लोप पावते आणि परत वृत्ती निर्माण होते. पहिली वृत्ती नाहीशी होते आणि मग पुन्हा वृत्ती निर्माण होते. पण एक वृत्ती नाहीशी होते याची ध्यानाला बसल्याखेरीज आपल्याला कल्पना येत नाही. आपल्याला असं वाटतं की ही सलग चाललेली प्रक्रिया आहे. जेव्हा एकाच विषयावर तुम्ही सतत विचार करत असता तेव्हा जी वृत्ती संपली तीच वृत्ती लगेच निर्माण होते. मध्ये एक शून्य जातं पण परत तीच वृत्ती निर्माण जाते, त्यामुळे तुम्हाला विचार सातत्य जाणवतं. जर पहिल्याच वृत्तीला शांत बसलेले आहात तुम्ही, डोळे मिटलेले आहेत, आज्ञाचक्रापाशी लक्ष आहे आणि साक्षी किंवा द्रष्टा याच्या आत आहे, जाणीव रूपाने मस्तकाच्या प्रदेशामध्ये, आणि तो वृत्तीकडे पाहतो आहे, आणि जर वृत्तीकडे साक्षीत्वाने पाहिलं तर वृत्ती नाहीशी होते. त्याला प्रतिसाद देऊन त्याचा वेग वाढवणारे तुम्ही आहात. तुम्ही जर साक्षीत्वाने पाहिलं तर वृत्तीचं काही चालत नाही, वृत्ती गळून पडते, त्याचा लोप होतो आणि मग परत वृत्ती उठते. पण 1, 2, 3, 4 असे काही क्षण निघून जातात आणि मग वृत्ती उठते. हे दोन वृत्तींच्या दरम्यान असणारं शून्य आहे. म्हणून ध्यानामध्ये दोन श्वासांच्या दरम्यान शून्य आणि मग नंतर दोन वृत्तींच्या दरम्यान शून्य असं लक्षात येतं. हे जे दोन वृत्तींच्या दरम्यान असलेलं शून्य आहे, ही शून्य स्थिती वाढते, त्यालाच मनाची अमन अवस्था असं म्हणतात, निर्विचार अवस्था असं म्हणतात, नो माइंड स्टेट. पहिली वृत्ती संपली आणि दुसरी उठलीच नाही बराच वेळ, असा जर मध्ये काळ गेला, काळ तर जाणारच असतो, वृत्ती फक्त उठत नाही, अशा दरम्यान वृत्ती शून्य स्थिती आहे हे समजणारा मात्र तिथं उपस्थित असतो. त्याला समजतं की कोणतीही वृत्ती नाही, कोणताही विचार नाही आणि आपण आहोत. अशा वेळेला पतंजली महामुनी म्हणतात, तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम् द्रष्टा. आपण स्वरूपच आहोत या बोधाला येतो आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत या बोधाला येतो। मी शुद्ध जाणीव स्वरूप आत्मा आहे या बोधाला येतो। आणि मग अशा रीतीने आपल्या शुद्ध जाणीवेला पोचलेला रोज ध्यानकाली पोचत असताना कित्येक काळाने ही अवस्था मुरत मुरत सर्वत्र परमात्म स्वरूप पाहायला समर्थ होतो। हा जो अभ्यास आहे हा अभ्यास विवेकपूर्वक करायचा असतो। तसंच त्या विवेकाला काही एक आत्मसंयमनाची गरज असते, हे ध्यानाचं अनुशासन आहे। या ठिकाणी जे नामाचं अनुशासन सांगतायत, विनियोग सांगतायत, तो म्हणजे प्रथम ओंकार। ओंकाराने ईश्वराच्या स्वरूपाला आठवणं। ज्ञानेश्वर महाराजांनी तर जे शब्द वापरलेले आहेत फार अप्रतिम आहेत। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो आदि तव ओंकारू ध्याने करीती गोचरू। बघा, नामाचं प्रकरण चाललेलं आहे, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ध्यानाच्या वेळेला तो गोचर करतात, म्हणजे त्याची प्रचिती घेतात। ओम इत्येकाक्षरम ब्रह्म व्याहरन माम अनुस्मरन या प्रयाति त्यजन देहन याति पार्थानुचिंतयन। भगवद्गीता सरळ स्पष्ट सांगते, यदक्षरम वेद विदो वदंती विशंती यद यतयो वीतरागाहा यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरंती तत्ते पदम संग्रहेणं प्रवक्षे। ओम इत्येकाक्षरम ब्रह्म व्याहरन माम अनुस्मरन याच्यावर देखील निरूपण करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी प्रथम ध्यान सांगितलं। तेथ प्राणाचा प्रणवूची करावा, अनुवृत्ती पंथे आणावा मूर्ध्नीवरी, याला मूर्ध्नी असं म्हणतात, मूर्ध्नी आकाश, मस्तकाकाश, चिदाकाश, गगनाकाश, हृदयाकाश, आणि त्या ठिकाणी त्या ओमची ब्रह्माची प्रचिती येते, ती प्रचिती घ्यावी प्रथम, नाहीतर मग केवळ वैचारिक खेळ होऊन जाईल की ओम म्हणजे ईश्वर, ओम झालं, असं नाहीये। त्या ओंकाराने ईश्वर प्रतीत व्हायला पाहिजे। आणि मग ते असं म्हणतात, ध्याने करीती तो आदि तव ओंकारू ध्याने करीती गोचरू, ध्यानाने तो प्रचितीला आणतात, पाठी आणि ती उच्चारू वाचे ही तो, आणि मग नंतर त्याचा वाचेनी उच्चार करतात। आधी प्रचिती पाहिजे, ती ध्यानामध्ये येते, आणि मग ओम म्हटल्यानंतर ती प्रचिती आठवते, त्याचं स्मरण होतं, ते ठिकाण आहे हे लक्षात येतं। तेने ध्याने प्रकटे प्रणवोच्चारे स्पष्टे लागती मग वाटे क्रियांची, अशा प्रकारे ध्यान करतात। ध्यानामध्ये ते ईश्वराचं स्वरूप प्रकट करतात आपल्या ठिकाणी, कविम पुराणम अनुशासितारम अणोहो अणीयान समनुस्मरे द्याहा सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम आदित्यवर्णम तमस परस्तात। किती लखलखित वर्णनं केलेली आहेत, ध्यानाने याची प्रचिती घेतात। आणि मग स्पष्ट प्रणवोच्चार करतात। त्या प्रणवोच्चारामध्ये त्या प्रचितीचा पुनःप्रत्यय येणं अपेक्षित आहे, नुसता ओंकाराचा उच्चार नाही। ध्यान करतो आहे, आत्मरूप होतो आहे, आणि मग म्हणतो आहे ओ आणि हा स्पष्ट प्रणवोच्चार ध्यानाच्या स्थितीपेक्षा कुठेही कमी नाही। ध्यानाने प्रथम प्रतीती गोचर होणं आणि मग क्रिया करायला लागतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। लागती मग वाटे क्रियांची, अंधारी अभंगू दिवा। अंधार झालेला असेल अशा वेळेला न विझणारा दिवा जसं काम करतो आपल्याकरता, अंधारी अभंगू दिवा, आडवी समर्थू बोळावा। आड रानामध्ये आपण चाललेले आहोत, भीती आहे, श्वापदांची आहे, चोरांची आहे, त्यावेळेला एक समर्थ व्यक्ती आपल्या बरोबर आहे, मग काही अडचण नाही। तैसा प्रणवो जाणावा कर्मारंभी, तसा हा कर्मारंभी प्रणव आहे असं म्हणतात। हे करून पाहण्यासारखं आहे। अशा प्रकारे प्रथम ध्यान आणि ध्यानामध्ये एकरूपता अनुभवणं, परमात्म प्राप्तीसाठी परमात्मा हा देखील एक उपाय आहे। परमात्म्यालाच उपाय करणं म्हणजे नाम आहे, ईश्वरालाच उपाय करणं म्हणजे नाम आहे। प्राप्ती त्याची आहे पण त्याचं नामच उपायासारखं वापरायचं। असा उपाय जर आपल्याला करायचा असेल तर भगवंत आहे अशी भावना प्रथम करता आली पाहिजे, श्रद्धायुक्त अंतःकरण पाहिजे आणि भगवंत आहे अशी अस्थि भावना प्रथम पाहिजे, तरच भगवंत हा उपाय वाटेल। म्हणून जो संशयाने नाम घेईल त्याला भगवंत आणि नाम हा उपाय आहे हेच लक्षात आलेलं नाही, तो त्या नामाच्या आश्रयाने कसा तिथपर्यंत पोहोचणार। म्हणून भगवान पाहिजे आणि त्या भगवानाचा भक्तही पाहिजे। जो नाम घेणारा आहे त्याने भक्त व्हायचा आहे, आपण भक्त आहोत याच्यावर विश्वास ठेवायचा आहे, म्हणून घ्यायचा आहे आपल्याला भक्त। असतील आपल्या दुर्गुण, असतील काही कमी असेल, तरी देखील मी भक्त आहे। तुका म्हणे जैसा तैसा, जसा असेल तसा। आता जसा मी आहे त्याला तर माझा इलाज नाही, उपाय नाही, पण आता मी मात्र भक्तीला लागलेलो आहे अशी भावना पाहिजे। हे भक्त होण्यासाठी म्हणून भक्ती करण्याची एक क्षमता पाहिजे, भाव पाहिजे, विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, ईश्वराच्या अस्तित्वाची देखील धारणा पाहिजे। बघू करून घेऊ, वाजली तर वाजली, काय म्हणतात नाहीतर मोडून खाल्ली ती गाजराची पुंगी, म्हणतात तर करून बघू असं नको। तो आहे जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता। हे समजून घ्यायला पाहिजे, आपण भक्त म्हणून राहायला पाहिजे, म्हणून त्याच्या अस्तित्वाची धारणा आपल्या ठिकाणी पाहिजे। त्या धारणेबरोबर त्याच्या निकटत्वाचा देखील बोध आपल्याला हवा, हाक मारल्याबरोबर येईल अशा प्रकारचा बोध आपल्या ठिकाणी पाहिजे, विश्वास पाहिजे, बोध पाहिजे याचा अर्थ या ठिकाणी। आणि भगवंताची आपल्यावर कृपा आहे अशा कृपेचा देखील बोध आपण करून घ्यायला पाहिजे। त्यांनी आपल्याला जीवन दिलेलं आहे, काय होतं आपल्याकडं, त्याच्या इच्छेनी आपण कोणत्या कुळात जन्माला यायचं त्या कुळात जन्माला आलो, नाहीतर काय केलं असतं आपण। कुठंतरी जर जन्माला आलो असतो, चांगले संस्कार जर घडले नसते, अशा घरात की सकाळी उजाडल्यापासून ज्या घरात शिवीगाळ चालते, काय करत होतात तुम्ही, काय करू शकला असतात। म्हणून त्याची कृपा आहे आपल्यावर। अशा प्रकारे कृपेचा बोध देखील नामामध्ये असणं आवश्यक आहे। आणि नामाच्या योगाने ब्रह्मावर, परमात्म्यावर प्रकाश पडतो आहे
अशा प्रकारचा देखील भाव पाहिजे. जर परमात्मा ओंकाराच्या रूपानी जगत झाला तर या जगतातून ओंकाराच्या रूपानी परत परमात्म्याच्या स्वरूपाला जाणं शक्य आहे. म्हणून त्याच्यावर प्रकाश पडतो आहे माझ्या प्रत्येक नामानी, अशी जर भावना ठेवली. ओम तत् आणि सत् याचा विनियोग तर आपण पाहणार आहोत, पण ओमचा विनियोग देखील आहे ना. मग तत्चा विनियोग आहे आणि सत्चा विनियोग आहे. हा जो ओंकाराचा विनियोग आहे त्याच्या संबंधी मी तुम्हाला सांगतोय. शब्दाचं एक जे सामर्थ्य असतं, शब्दाच्या सामर्थ्यामध्ये प्रकाशकत्व हे शब्दाचं सामर्थ्य समजलेलं आहे. म्हणजे शब्द हा स्वयंप्रकाशी असल्यासारखा जणू प्रकाश पाडतो वस्तूवर. आणि त्याच्यासाठी कोणताच विशेष शब्द असायला लागत नाही, प्रत्येक शब्दावरच प्रकाश पडतो आणि आपल्याला अनुभूती येते. जसं घड्याळ, दार, खांब, तसं जर पाहिलं तर नुसते अक्षरं एकत्र केलेली असतील तेव्हा त्याच्या अर्थाची प्रचिती कशी येते, हे शब्दाचं सामर्थ्य आहे. वस्तुदर्शक, वस्तूवर प्रकाश टाकणं हे शब्दाचं सामर्थ्य आहे. शब्दाचं अजून एक सामर्थ्य आहे ते म्हणजे भावदर्शक. जसं आई म्हटल्यानंतर आपल्याला प्रकाश पडतो, पण केवळ एका व्यक्तीचा बोध होत नाही तर अजून भावनांचा देखील प्रकाश पडतो त्याच्यामध्ये. आपली पत्नी आणि इतर कोणी स्त्री, पत्नी म्हटल्यानंतर भावनेचाही प्रकाश पडतो. म्हणून वस्तू आणि भावना या दोन्ही अंगांनी हा प्रकाश काम करत असतो. या ठिकाणी परमात्मा निराकार आहे, निर्गुण आहे, अव्यक्त आहे, अचिंत्य आहे. म्हणून ओम म्हटल्यानंतर भावाचा प्रकाश पडेल आणि वस्तू निदर्शक आहे म्हणजे तो सर्व शक्तिमान आहे वगैरे अशा प्रकारचा भाव निर्माण होईल. अशा प्रकारची ईश्वर स्मरणामध्ये, ओमकाराच्या स्मरणामध्ये प्रचिती येणं नुसत्या ओमच्या उच्चारांनी असं भगवंतांना अपेक्षित आहे. मी तुम्हाला ते सांगतोय की भगवंत काय अपेक्षित धरत आहेत. एक 5-7 मिनिटं मी तुम्हाला नाम सांगेल. आता आपण जे काही ऐकलं ते करून तर पहा. प्रथम 4-5 नामं तुम्ही नेणीवेतून म्हणजे यांत्रिक पद्धतीतून घ्या, जशी प्रतिक्षिप्त क्रिया आहे. मी सांगतोय आणि तुम्ही म्हणताय. कोणताच विशेष भाव ठेवू नका आणि अशी 4-5 नामं आपण प्रथम घेऊ आणि मग नंतर आपल्याला जे नाम घ्यायचं आहे ते मात्र अशा पहिल्या 4-5 नामांसारखं नाही, नेणीवेतून नाही, मग पूर्ण जाणीवेतून नाम घ्यायचं आहे. त्या ठिकाणी श्रद्धा मिसळा, परमात्मा भावाने नाम घ्या. ओम असं म्हटल्यावर अक्षर अव्यक्त अविकार जन्म मरण रहित सच्चिदानंद असा परमात्मा तुम्हाला प्रतीत होतो आहे अशी भावना ठेवा. बघू आपण. पहिली 3-4 नामं सहज घ्या, त्याच्यात कोणता विशेष भाव ठेवू नका, म्हणजे तुम्हाला या दोन भावांमधला अंतर देखील कळेल. म्हणून मी तुम्हाला ते सांगतोय. आपण फक्त ब्रह्मनाम ओम घेणार आहोत. अजून एक म्हणजे
सर्वांबरोबर नाम घेत असताना सर्वांच्या बेतानी नाम तुम्हाला थांबवता येऊ देत, नाहीतर कोणीतरी एखादा ओंकार आपला धरून ठेवतो, तसं आपल्याला करायचं नाहीये, लक्षात घ्या. आपल्याला दीर्घ ओंकार घेण्यासाठी हे चाललेलं नाहीये. मी जेवढा ओंकार घेतोय त्या बेतानी तेवढाच ओंकार घ्या. वेगळेपणाने आपली कृती लक्षात येईल असं काही करू नका. असं धरा की यांत्रिक पद्धतीने म्हणताय. आता पूर्ण जागे रहा. तुमची जागृती तुमच्या आत डोकून प्रथम अनुभवा. तुमच्या मनाचा सहभाग मला हवाय, तुमच्या चित्ताचा अंतःकरणाचा सहभाग हवाय, तुमच्या बुद्धीचा सहभाग हवाय. तुमच्या शुद्ध अस्तित्वाचा सहभाग देऊन नाम घेणं म्हणजे शुद्ध पूर्ण जाणीवेने नाम घेणं. श्रद्धा ठेवा. ओंकाराच्या स्मरणाने अक्षर अव्यक्त अचिंत्य जन्ममरणरहित सच्चिदानंद असा परमात्मा प्रतीत होतो आहे असा भाव धरा. तुमचं लक्ष दोन भुवयांच्या मध्ये ठेवा आणि नाम घ्यायचं आहे. नाम घेतल्यानंतर दोन चार क्षण मी थांबून राहणार आहे आणि मग पुन्हा नाम सांगणार आहे. तेव्हा तो परमात्मा तसाच दृग्गोचर राहू देत तुमच्या समोर आणि नाम घेताना देखील त्याची तशीच आठवण तुम्हाला राहू देत. सावध रहा आणि नाम घ्या. निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य सच्चिदानंद अशा ब्रह्माचं स्मरण घडतं आहे, तो गोचर होतो आहे. स्वतःला पूर्ण विसरून जा. आता तुम्ही आज्ञाचक्राच्या ठिकाणी आणि स्थिरता राखा. हरी 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 स्वामी. हलकेच आपले तळहात आपल्या गालांवरून डोळ्यावरून फिरवून डोळे उघडायला हरकत नाही. याला नामाचा विनियोग असं म्हणतात. प्रत्येक नाम परमात्म्याशी एकरूपता घडवण्यासाठी म्हणून समर्थ आहे. या नामानी अंतर्व्यक्तीत बदल होतो. या नामानी मन बुद्धी चित्त अंतःकरण अहंकार याच्यामध्ये बदल होतो.
या नामाने तुम्ही साधू बनून जाल असं सामर्थ्य या नामामध्ये आहे. आपण इथे एक प्रयोगशाळा उघडली आणि प्रयोग करायचा आपल्या स्वतःच्या जीवनावर. आधार आहे भगवद्गीता ज्ञानेश्वरी आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की खरोखरच अक्षरशः शेकडो लोक तुमच्यासारखे हा प्रयोग करण्यासाठी म्हणून सिद्ध झालेले आहेत. हे वातावरण संतांना आवडणारं वातावरण आहे. सर्व संतांनी इथं गर्दी केलेली आहे असं मला वाटतं. जेव्हा अशा प्रकारे काही चाललेलं असतं तेव्हा किती आशीर्वाद मिळत असतील. मन शांत होणं म्हणजे काही सहज गोष्ट आहे का? अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठिसी मग आम्हासीच वाणी कायसी सांगावयाची. भगवंत म्हणतात अर्जुना तू ऐकतोस आणि ऐकून तसं करण्याचा प्रयत्न करतोस, मग आम्हाला सांगण्याची वाण काय? तशा भावनेनी मी तुम्हाला हे सगळं सांगतो आहे. हा अनुभव मानवी जीवनामध्ये घेता येण्यासारखा आहे नव्हे, लगेच मिळतो असं नाहीये की साधना करायची आणि कधी काळी केव्हा कोण जाणे 24 वर्षांनी 36 वर्षांनी बोध व्हायचा. आपल्या शक्यते एवढी शांती समाधान लगेच मिळतं. या ठिकाणी मात्र तुरंत दान आणि महापुण्य असं निश्चित आहे असं समजा. हा अतिशय आवडता भाग आहे माझा स्वतःचा भगवद्गीतेतला ओम तत्सत हे प्रकरण. हे आपण अशाच प्रॅक्टिकल सहित करणार आहोत आणि कित्येक पद्धतीने आपण हे करून पाहणार आहोत. एका बाजूने निरूपण दरवेळेला चालेल आणि दुसऱ्या वेळेला थोडा भाग आपण नामस्मरण देखील करणार आणि या सांगोवांगीच्या गोष्टी नाहीत केवळ ग्रंथात असलेल्या तर अनुभवता येण्यासारख्या गोष्टी आहेत. हे आपण सगळेजण निरूपणातून समजून घेऊ आणि प्रत्यक्ष करून देखील समजून घेऊ. तुम्हाला आता लक्षात आलं असेल की माझे शब्द निरूपणाचे किती तोकडे होते आणि हा अनुभव जो तुम्ही घेतला तो किती समर्थ होता हे तुमच्या लक्षात येईल. एवढं मोठं सामर्थ्य नामामध्ये आहे. हरी ओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर कृष्ण.